तर या ठिकाणी या श्लोकामध्ये जी चर्चा सुरू आहे तर आपण पाहतोय की या प्रसंगामध्ये दुर्वासा मुनी हे अतिशय घाबरलेले आहेत आणि घाबरल्यामुळे ते आश्रयासाठी इतस्तता पळत आहेत आणि धावत असताना सर्वप्रथम ते ब्रह्माजींच्याकडे जातात, ब्रह्माजींचा आश्रय घ्यायचा प्रयत्न करतात, परंतु ब्रह्माजी देखील त्यांना आश्रय देऊ शकत नाहीत. त्याच्यानंतर दुर्वासा मुनी पुढे भगवान शिवजींच्याकडे जात आहेत, शिवजी देखील त्यांना आश्रय देऊ शकत नाहीत. शेवटी दुर्वासा मुनी विचार करतात की आता मला कमीत कमी भगवान विष्णू तरी आश्रय देतील, कारण भगवान विष्णूंचंच हे सुदर्शन चक्र आहे. मग शेवटी भगवान विष्णूंच्याकडे जाऊन त्या ठिकाणी भगवान विष्णूंच्या चरणी दंडवत प्रणाम करतायत, क्षमा याचना करतायत, परंतु भगवान विष्णू देखील दुर्वासा मुनींना आश्रय प्रदान करू शकत नाहीत. आणि मग या ठिकाणी या सेक्शनमध्ये हीच चर्चा सुरू आहे की भगवान विष्णू या ठिकाणी दुर्वासा मुनींना उपदेश करतायत आणि उपदेश करत असताना आपल्या भक्ताची महिमा या ठिकाणी भगवान विष्णू दुर्वासा मुनींना वर्णन करून सांगतायत. साधो हृदयम मह्यम साधुना हृदयम त्वाहम मदन्यंतन तेन जानंती नाहम तेभ्यो मनागपी. तर भगवंत या ठिकाणी सांगतायत की माझे शुद्ध भक्त नेहमी माझ्या हृदयामध्ये वास करतात आणि मी शुद्ध भक्ताच्या हृदयामध्ये वास करतो. माझ्या व्यतिरिक्त माझ्या भक्तांनी काही जाणत नाही आणि मी देखील त्यांच्याशिवाय दुसरं काही जाणत नाही. तर अशा प्रकारे ही महिमा वर्णन करत असताना अजून पुढे काही दोन श्लोकामध्ये देखील भगवान विष्णू ही महिमा भक्तांची वर्णन करतील आणि शेवटी भगवान विष्णू दुर्वासा मुनींना सांगतील की हे दुर्वासा मुनी, मी ही तुमचं रक्षण करू शकणार नाही, तर तुमचं रक्षण हे केवळ अंबरीश महाराजच करू शकतात जे माझे शुद्ध भक्त आहेत. आणि मग शेवटी दुर्वासा मुनींना समजतं की भगवान विष्णू देखील आपलं रक्षण करू शकणार नाहीत. असं म्हटल्यानंतर मग पुढे दुर्वासा मुनी हे अंबरीश महाराजांच्याकडे जातात आणि अंबरीश महाराजांच्या चरणावर ते आपलं मस्तक टेकवतात आणि मग अंबरीश महाराज हे दुर्वासा मुनींना क्षमा करतात त्या ठिकाणी आणि सुदर्शन देखील त्यांना क्षमा करतं. तर भागवतामध्ये पुढे वर्णन केलेलं आहे की अंबरीश महाराजांच्या हृदयामध्ये दुर्वासा मुनींच्या प्रती इतकं प्रेम असतं. अंबरीश महाराज हे दुर्वासा मुनी संपूर्ण ब्रह्मांड भ्रमण करून येतोपर्यंत त्या ठिकाणी एका जागेवर उभे असतात. त्यांना एवढी चिंता असते की दुर्वासा मुनीचं पुढे काय होणार. तर भागवतामध्ये वर्णन केलेलं आहे की अंबरीश महाराज एक वर्षापर्यंत दुर्वासा मुनींची प्रतीक्षा करत राहतात. म्हणजे एकादशीचं पारण केवळ जल प्राशन करून केलं, परंतु त्याच्यानंतर त्यांनी प्रसाद सेवन नाही केला. एक वर्षभर दुर्वासा मुनींची वाट पाहिली. वाट पाहिल्यानंतर मग दुर्वासा मुनी येतात. दुर्वासा मुनी आल्यानंतर मस्तक त्यांच्या चरणावरती टेकवतात आणि मग अंबरीश महाराजांच्या द्वारे त्यांना क्षमायाचना केली जाते आणि मग अंबरीश महाराज त्यांना आपल्या महालामध्ये बसवतात आणि पोटभर खाऊपिऊ घालतात, कारण दुर्वासा मुनींनी पण फास्टिंग ब्रेक केलेलं नसतं. ते वर्षभर फिरत असतात. तर दुर्वासा मुनी आपलं मस्तक टेकवल्यानंतर क्षमायाचना केली जाते आणि मग त्यांना पोटभर खाऊपिऊ घातल्यानंतर मग अंबरीश महाराज काय करतात, भोजन करतात आणि आपली पारणवेळ सोडतात. तर या प्रकारे या तात्पर्यामध्ये शिल्परूपात सुंदर वर्णन करतात की भगवंतांच्या शुद्ध भक्तांप्रती झालेला जो अपराध आहे, या अपराधापासून जर मुक्त व्हायचं असेल तर त्याच भक्ताची आपण काय केली पाहिजे, क्षमायाचना केली पाहिजे, त्याच्याकडे जाऊन आपण माफी मागितली पाहिजे. तर याच्यामध्ये आपण पाहतोय की साक्षात भगवंत सुद्धा अशा व्यक्तीला क्षमा करू शकत नाहीत. तर यावरून आपल्याला लक्षात येतंय की भक्ताची जी महिमा आहे ती किती आघात आहे. तर तात्पर्यामध्ये प्रभुपाद गौरा महापुरूंचं वर्णन करतायत आणि सांगतायत की चैतन्य महापुरू देखील हाच आदेश आपल्या सर्व भक्तांना देतात. चैतन्य महापुरू हे वारंवार, आता मी काही दिवसापासून चैतन्य भागवत ग्रंथ वाचतोय, अतिशय सुंदर ग्रंथ आहे. म्हणजे आतापर्यंत जेवढे पण ग्रंथ वाचले त्याच्यामधील सर्वोत्तम ग्रंथ मला तरी तो वाटतोय. इतकं सुंदर वर्णन केलेलं आहे आणि प्रत्येक ठिकाणी चैतन्य महापुरू आपल्या भक्तांना हेच सांगतायत की भक्तांप्रती तुम्ही अपराध करू नका, भक्तांची निंदा करू नका. तर हे वर्णन करतायत आणि वर्णन करताना सांगतायत की मी पतित पावन आहे परंतु कपट पावन नाहीये. म्हणजे एखादा व्यक्ती कितीही जरी पतित असला तरी देखील मी त्याचा उद्धार करण्यासाठी सक्षम आहे. परंतु जर एखादा व्यक्ती माझ्या भक्तांची अवहेलना करत असेल, त्याची निंदा करत असेल, त्याच्याप्रती अपराध करत असेल, तर त्याचा मात्र मी उद्धार करू शकत नाही. आपण पाहतो की ज्यावेळी चैतन्य महाप्रभू आणि नित्यानंद प्रभू हे शांतीपूरला अद्वैताचार्य भेटण्यासाठी चाललेले असतात, त्यावेळी भेटण्यासाठी चाललेले असताना नित्यानंद प्रभू गौरांग महाप्रभूंना म्हणतात की चला आपल्याला एका संन्यासीला भेटायला जायचंय. आणि मग वाटेमधून जात असताना एका संन्यासीच्या घरी गौरांग महाप्रभू आणि नित्यानंद प्रभू जातात. आणि गेल्यानंतर नित्यानंद प्रभू म्हणतात की आपलं दुपारचं भोजन या संन्यासीच्या घरीच करूया. आणि मग घरामध्ये बसतात. घरामध्ये बसल्यानंतर तो जो संन्यासी असतो तो संन्यासी गौरांग महाप्रभूंचं नित्यानंद प्रभूंचं आदरातिथ्य करतो, बसायला आसन वगैरे देतो, प्यायला पाणी देतो आणि म्हणतो की काय तुम्ही माझ्या घरी भोजन कराल का? तर नित्यानंद प्रभू म्हणतात की होय जरूर आम्ही भोजन करू तुमच्याकडे, कारण तुम्ही एवढे संन्यासी, महान संन्यासी, तुमच्या घरी भोजन करायला काय हरकत आहे. आणि मग भोजनासाठी वगैरे बसतात. भोजनासाठी बसल्यानंतर गौरव महापूर नित्यानंद प्रभू दोघेही जाऊन त्यांना पहिल्यांदा प्रणाम करतात. आणि प्रणाम केल्यानंतर हा जो संन्यासी असतो तो दोघांना पण आशीर्वाद देतो, म्हणतो की तुम्हाला चांगली पत्नी मिळो, तुम्हाला भरपूर धन दौलत मिळो आणि तुमचं सर्व आयुष्य आहे ते आनंदात जाओ. त्यावेळी गौरा महापूर्ण आश्चर्य वाटतं. ते नित्यानंद प्रभूकडे पाहतात, म्हणतात की अरे तू कसल्या संन्यासीकडे मला घेऊन आलेलेस? हा तर संन्यासी हा इंद्रिय भोगामध्ये संलग्न झालेला आहे. पण नित्यानंद प्रभू काही बोलत नाहीत. आणि मग नित्यानंद प्रभू म्हणतात की आता भोजनाची व्यवस्था आपली दुसरीकडे कुठं होऊ शकत नाही, इथंच आपली भोजनाची व्यवस्था होणार. आणि मग तो जो संन्यासी आहे तो त्यांना पोट भरून भोजन खाऊ घालतो. गौरांग महाप्रभू आणि नित्यानंद प्रभू दोघेही पोट भरून भोजन करतात. आणि भोजन केल्यानंतर दोघेही तृप्त होतात. आणि तृप्त झाल्यानंतर थोड्या वेळानंतर त्या संन्यासीची पत्नी बाहेर येते यांना दंडवत प्रणाम करण्यासाठी. त्यावेळी गौरांग महाप्रभूंना अजून आश्चर्य वाटतं की विचार करतात की हा संन्यासी आणि ह्याच्याबरोबर पत्नी पण याची कशी काय? तर नित्यानंद प्रभू गौरांग महाप्रभूंच्याकडे फक्त बघत राहतात आणि म्हणतात की कोणत्या संन्यासीच्या घरी तुम्ही मला आणलेलं आहे? तर हे बोलून झाल्यानंतर थोड्या वेळाने ती पत्नी आहे ती घरामध्ये जाते. घरामध्ये गेल्यानंतर तो संन्यासी नित्यानंद प्रभूंना म्हणतो की महाशय थोडा आनंद घ्याल का? आणि असं म्हटल्यानंतर गौरांग महाप्रभूंना काय समजत नाही की आनंद हा काय प्रकार आहे. तर त्यावेळी नित्यानंद प्रभू हे गौरांग महाप्रभूंना सांगतात महाशय आनंद म्हणजे काय? आनंद म्हणजे नशा, दारू. आणि असं ऐकल्याबरोबर गौरांग महाप्रभू तिथून पटकन उडी मारतात, घराच्या बाहेर सरळ पडतात आणि म्हणतात की काय हे तुम्ही मला अशा घरी तुम्ही भोजनाला आणलेलं आहे? तर नित्यानंद प्रभू म्हणतात की आपल्याकडे दुसरा कुठला मार्ग नव्हता म्हणून मी तुम्हाला या ठिकाणी घरी घेऊन आलेलो होतो. तर त्यावेळी नित्यानंद प्रभू गौरांग महाप्रभूकडे पाहतात आणि म्हणतात की गौरांग महाप्रभू काय या संन्यासाचा उद्धार या जन्मामध्ये होईल का? तर गौरांग महाप्रभू म्हणतात की याचा उद्धार या जन्मामध्ये नाही पण पुढच्या जन्मामध्ये निश्चितपणे उद्धार होणार आहे त्याचा. तर गौरांग महाप्रभू इथं ही हमी देतात. आणि मग पुढं चर्चा सुरू होते चैतन्य भागवतामध्ये. त्यावेळी वृंदावनदास ठाकूर चैतन्य भागवतामध्ये सांगतायत की गौरांग महाप्रभू अशा संन्यासाचा सुद्धा उद्धार करायला तयार आहेत, पण जो कपटी व्यक्ती आहे, वैष्णवाचा निंदक आहे, अपराधी आहे, अशा व्यक्तीचा मात्र उद्धार करायला तयार नाही. तर यावरून आपल्याला लक्षात येतं की गौरांग महाप्रभू हे इतके कृपाळू आहेत, नित्यानंद प्रभू तरी त्यांच्यापेक्षाही जास्त कृपाळू आहेत. तर असा हा जो अवतार आहे गौरांग महाप्रभूचा नित्यानंद प्रभूंचा, हा खऱ्या अर्थानं या कलियुगातल्या पती जीवांचा उद्धार करण्यासाठी प्रकट झालेला आहे. तर यांच्या कृपेचा आपण आश्रय घेतला पाहिजे. पण एक गोष्ट आपण लक्षात ठेवली पाहिजे, ती म्हणजे सगळ्यात महत्वाची, की आपण वैष्णवांप्रती आणि त्यांच्या भक्तांप्रती निंदेचे आणि अपराधाचे भागीदार बनले नाही पाहिजे. तर निश्चितपणे आपला उद्धार देखील होणार. जर अशा संन्यासाचा उद्धार होऊ शकतो तर सर्व जीवन ज्यांनी ब्रह्मचारी म्हणून प्रभुपादांच्या सेवेमध्ये समर्पित केलंय त्याचा काय उद्धार होणार नाही, निश्चितपणे होऊ शकतो. तर या ठिकाणी तात्पर्यमध्ये श्री प्रभुपादांनी सर्व चर्चा ही अपराधाविषयी केलेली आहे. तर आपण थोडक्यात अपराधाविषयी चर्चा करणार आहे. तर अपराधाचे एकूण चार प्रकार शास्त्रांमध्ये वर्णन केलेले आहेत. तर हे चार प्रकार कोणते आहेत? तर पहिला आहे तो म्हणजे नाम अपराध. त्यानंतर दुसरा आहे तो सेवा अपराध. तिसरा आहे धाम अपराध. आणि चौथा आहे वैष्णव अपराध. तर वैष्णव अपराधावरतीच आपण थोडी जास्त चर्चा करणार आहे आणि थोडक्यात वर्षाचे तीन अपराध आहेत त्याची चर्चा करूया. तर नाम अपराधाविषयी आपण नेहमीच ऐकत आलेलो आहे. सकाळी आपला मॉर्निंग प्रोग्राम झाल्यानंतर चैतन्य शिष्याष्ट झालं की आपण 10 नाम अपराध रोज निमित्तपणे गातो. परंतु हे गात असताना आपण थोडं सतर्क पण असलं पाहिजे की आपण निमित्तपणे नामस्मरण करतोय, निमित्तपणे आपण 16 माळा जप करतोय. तर हे जे 10 अपराध आहेत, हे 10 अपराध आपल्या हातून घडू नयेत यासाठी आपण नेहमी दक्ष असलं पाहिजे. विशेष करून याच्यामध्ये आपण पाहतो की पहिला अपराध आहे हरिनामाचा प्रचार करणाऱ्या महाभागवताची निंदा करू नये. दुसरा आहे शिव ब्रह्मा आदी देवांच्या नामांना भगवंतांच्या समान किंवा स्वतंत्र समजू नये. तिसरा आहे वैदिक शास्त्र अथवा प्रमाणांचं खंडन करू नये. त्यानंतर चौथा आहे हरिनामाच्या महिमेला काल्पनिक समजू नये. त्यानंतर पाचवा आहे गुरूंच्या आज्ञेचं उल्लंघन करू नये. सहावा आहे हरे कृष्ण महामंत्राच्या जपामध्ये अर्थवादाचा आरोप करू नये. सातवा नामाच्या बळावर पाप करू नये. आठवा आहे हरे कृष्ण महामंत्राच्या जपाला शुभ सकाम कर्मकांडा समान समजू नये. नववा आहे अश्रद्धाळू व्यक्तीला हरिनामाची महिमा सांगू नये. आणि दहावा आहे हरिनामाची महिमा एवढी ऐकल्यानंतर सुद्धा भौतिक आसक्ती टिकवून ठेवणे आणि ध्यानपूर्वक जप न करण्यासाठी प्रयत्न न करणे हा देखील अपराध आहे. तर अशा प्रकारे हे 10 नामापराध आहेत. जर हे आपण 10 नामापराध नियमितपणे टाळण्याचा प्रयत्न केला, सतर्क राहिलो, तर मग पुढच्या अपराध आपल्या हातून होणार नाहीत. तर सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे काय, तर नाम अपराध ज्यावेळी होतो त्याचवेळी पुढच्या गोष्टी हळूहळू घडत असतात. म्हणजे जसं म्हणतात ना की गणिती भाषेमध्ये बीजगणित आपण सर्वांनी सोडवलेलं आहे. पहिल्या स्टेपलाच आपण 1+1=3 केलेलं असेल तर आपलं उत्तर पुढे कधी बरोबर येणार नाही. तसं नाम अपराध जर आपण नियमितपणे करत राहिलो तर आपण कधीही नाम आभासाच्या स्तरावर येऊ शकणार नाही. आपण नाम घेत राहू परंतु अपराधाच्या स्तरावरच राहू. तर अपराधाच्या स्तरावरून आपल्याला वरती यायचं असेल तर आपल्याला हे जे 10 नाम अपराध आहेत हे टाळण्याचा पण जास्तीत जास्त आटोकाटपणे प्रयत्न केला पाहिजे. तर मग आपण हळूहळू आभासाच्या स्तरावर येऊ शकतो. तर अशा प्रकारे हे 10 नामापराध आहेत हे आपण टाळण्याचा प्रयत्न केला पाहिजे. त्याच्यानंतर दुसरा अपराध या ठिकाणी सांगितलाय तो म्हणजे सेवा अपराध. तर सेवा अपराध देखील आपल्या हातून वारंवार घडत असतात. आता सेवा अपराध कधी घडतात, ज्यावेळी आपल्या हातून नाम अपराध घडतो त्यावेळी सेवा अपराध घडण्याची शक्यता जास्त असते. तर सेवा आपण ज्यावेळी करायला सुरुवात करतो त्यावेळी सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे जी सेवा आपल्याला दिलेली आहे ती सेवा सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे प्रामाणिकपणे करणं गरजेचं आहे. दुसरी गोष्ट त्या सेवेची जी वेळ आहे त्या वेळेमध्ये आपण जाऊन पोहोचलं पाहिजे. तिसरी गोष्ट दिलेली सेवा ती आपली वेळेमध्ये पूर्ण पण झाली पाहिजे. विशेष करून आपण पाहतो की DT वर्शिपची आपण सेवा करतो तर DT वर्शिपमध्ये विशेष करून या गोष्टी अतिशय काटेकोरपणे पालन करणं आवश्यक आहे. महाराज सांगतात की DT वर्शिपमध्ये महत्वाच्या 2 गोष्टी पालन करणं आवश्यक आहे. ती म्हणजे कोणत्या, तर पहिली आहे ती म्हणजे पंक्चुअलिटी आणि दुसरी आहे क्लिनलीनेस. तर सगळ्यात महत्वाचं सेवा ही वेळेवर सुरू झाली पाहिजे, वेळेवर पूर्ण झाली पाहिजे. आणि दुसरी गोष्ट स्वच्छताही आपण पालन केली पाहिजे. हे विग्रह सेवेच्या बाबतीत आहे. आणि विग्रह सेवा सोडल्यानंतर मंदिरामध्ये इतरत्र अनेक सेवा आहेत तर या सेवेमध्ये सुद्धा हाच नियम लागू होतो. असं नाही की फक्त विग्रह सेवेमध्येच वेळेवरती जायचं आणि बाकी सेवेमध्ये कधीही गेलं तरी चालते, तर नाही. बाकी सेवा सुद्धा या विग्रह सेवेसारख्याच आहेत. जर बाकी सेवेमध्ये पण आपण जर काटेकोरपणे नियमितपणे त्या गोष्टींचं पालन करत असू तर त्या सेवा करत असताना सुद्धा आपल्याला त्याच्यामध्ये रुची येऊ शकते. जसं आपण पाहतो की भक्त या ठिकाणी वाती बनवायची सेवा करतायत, कोणी तुलसी निवडायची सेवा करतंय, कोणी चंदन उगडायची सेवा करतंय, कोणी भाजी कटिंगची सेवा करतं. तर या सेवा सुद्धा करत असताना त्याच्यामध्ये जेवढी आपण चांगल्या पद्धतीने क्वालिटी आणू, त्यानंतर वेळेचं तारतम्य बाळगू, तर तेवढे आपण काय होणार आहे, जे सेवा अपराध आहेत याच्यापासून आपण मुक्त होणार आहे. तर या प्रकारे हा दुसरा अपराध आहे. आणि तिसरा आहे तो म्हणजे धाम अपराध. धाम अपराध म्हणजे ज्यावेळी आपण तीर्थस्थळी जातो आणि तीर्थस्थळी गेल्यानंतर धामाप्रती होणारे अपराध आहेत. तर धामाप्रती होणारे जे अपराध आहेत, आपण पाहतो की आपण वृंदावन यात्रेला किंवा जगन्नाथपुरी मायापुरी या ठिकाणी यात्रेसाठी जात असतो तर जाण्या अगोदर आपण धामाची त्या महिमा श्रवण केली पाहिजे. धामाप्रती होणारे जे अपराध आहेत त्या अपराधांविषयी आपण स्वतः अध्ययन केलं पाहिजे, त्याच्याविषयी श्रवण केलं पाहिजे, तर मग आपण धामाप्रती होणारे जे अपराध आहेत त्या अपराधापासून मुक्त होऊ शकतो. असं म्हटलंय की धाम अपराध हे कसे होतात आपल्या हातून, तर सगळ्यात महत्वाचं म्हणजे की त्या धामाची महिमा जर आपल्याला माहीत नसेल तर निश्चितपणे आपण धामाप्रती पण अपराध करू शकतो. तर धाम हे ज्या ठिकाणी आपण राहतोय तो परिसर, आणि धामामध्ये गेल्यानंतर तो परिसर हा पूर्णपणे वेगळा असतो. तर धाम म्हणजे हे दिव्य धाम आहे ज्या ठिकाणी भगवंतांनी आपल्या साक्षात लीला केलेल्या आहेत. अशा ठिकाणी आपण ज्यावेळी प्रवेश करतो त्यावेळी असं म्हटलेलं आहे की धामामध्ये प्रवेश केल्याबरोबर पहिल्यांदा आपण काय केला पाहिजे, त्या ठिकाणी दंडवत प्रणाम केला पाहिजे. त्यानंतर दुसरी गोष्ट सांगितलेली आहे ती म्हणजे ज्या दिवशी आपण धामामध्ये जातो त्या दिवशी आपण काय केलं पाहिजे, उपवास केला पाहिजे. तिसरी गोष्ट, धामामध्ये प्रवेश केल्यानंतर डोक्याचं आपण मुंडन केलं पाहिजे. चौथी गोष्ट सांगितलेली आहे, धामामध्ये राहणारे जे व्रजवासी आहेत, धाम निवासी आहेत, या सर्व व्रजवासियांना एखाद्या सामान्य व्यक्तीप्रमाणे न पाहता त्यांना विशेष रूपामध्ये आपण पाहिलं पाहिजे. असं म्हटलं जातं की उच्च लोकातील ज्या देवी देवता आहेत या धामातील निवासियांना चतुर्भुज रूपामध्ये पाहतात, अशी महिमा धाम निवासींची आहे. त्यानंतर धामामध्ये राहणारे जे पशुपक्षी आहेत तर या पशुपक्ष्यांना सुद्धा आपण हीन दृष्टिकोनातून पाहिलं नाही पाहिजे. विशेष करून आपण वृंदावनाला जातो किंवा कधी कधी मायापूर जगन्नाथपूर या ठिकाणी जातो आणि गटारामध्ये आपल्याला लोळणारी डुकरं दिसतात, कुत्री मांजरं दिसतात आणि अतिशय गलिच्छ अवस्थेमध्ये दिसतात. हे पाहिल्यानंतर कधी कधी आपल्याला असं वाटू शकतं की अरे हे धामामधले निवासी आहेत आणि कुठे दिव्यस्तरावरती दिसतात, हे तर गटारामध्ये लोळतायत, कुठं उकिरड्यावरती किंवा कचऱ्या डब्यामध्ये खाण्याचा प्रयत्न करतात. तर हे पाहिल्यानंतर कधी कधी आपल्याला असं वाटू शकतं की खरंच मी धामामध्ये आलोय का, मी जे ठिकाणी राहतोय ते ठिकाण ह्याच्याविषयी सुद्धा स्वच्छ आहे असं कधी कधी वाटू शकतं. परंतु धाम हे मायाशक्तीच्या प्रभावामुळे आवृत्त झाल्यामुळं कधी कधी अशा गोष्टी सुद्धा आपल्याला दिसू शकतात. परंतु आपण नेहमी आपल्या मनाला बुद्धीला सांगितलं पाहिजे की मी या तीर्थस्थळी आलेलो आहे आणि तीर्थामधील प्रत्येक जीव हा कसा आहे, विशेष आहे आणि तो भगवंताचा शाश्वत पार्षद आहे. आणि धामामधील प्रत्येक जीव हा आपल्यापेक्षा निश्चितच श्रेष्ठ आहे. कारण काय, तर कारण तो भगवंताचा नित्य पार्षद आहे, भगवंताने त्याला त्या ठिकाणी संधी दिलेली आहे जन्म घेण्याची. तर त्यामुळे आपण धामाप्रती होणारे जे अपराध आहेत त्या अपराधापासून मुक्त झालं पाहिजे, होण्याचा प्रयत्न केला पाहिजे. आणि विशेष करून धामामध्ये गेल्यानंतर आपण त्या ठिकाणी मौजमजा करण्याचा प्रयत्न केला नाही पाहिजे. धामामध्ये गेल्यानंतर अधिकृत व्यक्तीच्या मुखातून आपण त्या धामाची महिमा श्रवण केली पाहिजे, हरिकथेची महिमा श्रवण केली पाहिजे, मग ते धाम आपल्याला खऱ्या अर्थाने प्रकट होईल. तर या प्रकारे हे धाम अपराध आहेत. आणि चौथा आहे तो म्हणजे वैष्णव अपराध. तर वैष्णव अपराध हा आता कशा प्रकारे होतो, तर शास्त्रामध्ये श्लोक वर्णन केलेलं आहे. हंती हंती निंदंती वा द्वेष्टी नाभिनंदंती न हर्षन न रुष्यती. तर या श्लोकामध्ये वैष्णवांप्रती होणाऱ्या सहा अपराधांचं वर्णन केलेलं आहे. तर एखाद्या हरिभक्ताप्रती हा अपराध कशा प्रकारे होतो आपल्या हातून, तर पहिला सांगितलेला आहे तो म्हणजे हंती, दुसरा आहे द्वेष्टी, तिसरा आहे निंदंती, चौथा आहे क्रोधती, पाचवा आहे न वंदती आणि सहावा आहे न हर्षती. तर सहाही अपराध आपल्या हातून कशा प्रकारे घडू शकतात, तर पहिला अपराध आहे हंती. हंती म्हणजे एखाद्या भक्ताला जीव मारण्याचा प्रयत्न करणं. तर या ठिकाणी आपण पाहतोय की या अध्यायामध्ये हीच चर्चा सुरू आहे. दुर्वासा मुनींनी अंबरीश महाराजांना जीव मारण्याचा या ठिकाणी प्रयत्न केलेला आहे आणि हा सर्वात जघन्य अपराध सांगितलेला आहे, याला कुठलाच तरुणोपाय नाही. तर हा जो अपराध आहे याच्याविषयी चैतन्य भागवत मध्ये खूप सुंदर वर्णन केलेलं आहे. तर याच्यामध्ये चैतन्य महाप्रभू मुरारी गुप्तांना अपराधाविषयी वर्णन करून वर्णन करताना सांगतायत की खूप सुंदर वर्णन केलंय याच्यामध्ये, तर आपण हे थोडस वाचूया. तर गौरा महाप्रभू हे मुरारी गुप्तांना या अपराधाविषयी वर्णन करताना सांगतायत की सेवकेर द्रोह मुई सही तेना पारो पुत्र यदि हय मोर तथापि संहारो. बघा आता गौरा महाप्रभू काय सांगतायत, माझ्या सेवकांप्रती केलेला अपराध मी कधीही सहन करणार नाही. मग भले तो माझा पुत्र असला तरी मी त्याला मारून टाकीन. गौरा महाप्रभू या ठिकाणी सांगतात. पुढे म्हणतात, आता पुढे ते एक उदाहरण सांगतात गौरा महाप्रभू. पुत्र काटो आपणार सेवक लागिया, मिथ्या नाही बोलो गुप्त शून्य मन दिया. हे मुरारी गुप्ता ध्यान देऊन ऐका, मी माझ्या सेवकासाठी माझ्या मुलालाही मारायला मागे पुढे पाहत नाही आणि हे मी खोटं सांगत नाही. पुढे म्हणतात, जे काले करिलू मुई पृथ्वी उद्धार, रहिल क्षितिर गर्भ परशे अमार. ज्यावेळी मी पृथ्वीचा उद्धार केला त्यावेळी माझ्या स्पर्शाने पृथ्वीला गर्भ राहिला होता. हैल नरक नामे पुत्र महाबल, आपणे पुत्रे रे धर्म कहिलू सकल. त्यापासून नरकासुर नावाचा बलशाली पुत्र जन्माला आला. त्या माझ्या पुत्राला मी धर्माची सर्व तत्वे समजावलेली होती. महाराजा हैलेन आमार नंदन, देवद्विज गुरु भक्त करेन पालन. माझा हा पुत्र पुढे मोठा राजा झाला आणि देव गुरु ब्राह्मण आणि भक्तांचं रक्षण करू लागला. म्हणजे की गौरा महाप्रभूने त्याला एवढे सुंदर उपदेश दिले आणि त्या उपदेशाचं तो पालन करू लागला आणि सर्व हरिभक्तांचं ब्राह्मणांचं गुरूंचं रक्षण करू लागला, देवी देवतांचं पण रक्षण करू लागला. पुढे गौरा महाप्रभू सांगतात, दैव दोषे तहार हैल दुष्ट संग, बानेर संसर्गे हैल भक्त द्रोह रंग. तर असा हा जो नरकासुर आहे, नरक आहे, हा पुढे बाणासुराच्या संघामध्ये आला. दुर्दैवाने तो दुष्ट लोकांच्या संगतीत आला. बाण राजाच्या दुष्ट संगतीमुळे भक्तांना त्रास देण्यास त्याने सुरुवात केली आणि त्याच्यामुळे त्याला आनंद वाटू लागला. पुढे गौरामप्रभू सांगतात, सेवकेर हिंसा मुळी ना पारी सहिते, काटिलू आपण पुत्र सेवक राखीते. परंतु त्याच्याकडून भक्तांप्रती केलेली हिंसा मी सहन करू शकलो नाही. त्यांचे रक्षण करण्यासाठी मी स्वतःच्याच पुत्राला नरकासुराला मारले. तर या प्रसंगावरून आपल्याला लक्षात येतं की भगवंत आपल्या पुत्राला सुद्धा मारण्यासाठी मागे पुढे पाहत नाहीत. आणि आपण पाहतो की महाभारताच्या प्रसंगामध्ये ज्यावेळी भगवान श्रीकृष्णांच्याच पुत्रांनी साधूंची निंदा करण्याचा प्रयत्न केला, आपण पाहतो की सांबूच्या जीवनामधला प्रसंग आहे. पोटाला त्यांनी एक मुसळ बांधलेलं होतं आणि तो साधूंच्याकडे गेला आणि सर्व भगवान श्रीकृष्णांचे पुत्र होते. त्यांनी साधूंना विचारलं की या स्त्रीला पुत्र होईल की पुत्री होईल. असं म्हटल्यानंतर साधूंनी त्या ठिकाणी लगेच सांगितलं की या मुला या स्त्रीला काय होईल, एक मुसळ होईल आणि ते तुमच्या सर्व यदुकुळाच्या नाशाचं कारण बनेल. तर भगवंत या ठिकाणी आपण पाहतोय की ज्यावेळी आपले पुत्र देखील साधूंच्या प्रती या प्रकारे निंदा करण्याचा प्रयत्न करतात, अपराधी भावना ठेवतात, त्यावेळी भगवंत स्वतःच्या कुळाचा पण नाश करायला मागे पुढे पाहत नाहीत. त्यानंतर अजून एक प्रसंग चैतन्य भागवतामध्ये येतो, तर तो प्रसंग अद्वैताचार्य या ठिकाणी वर्णन करून सांगतात. तर अद्वैताचार्य देखील वर्णन करतात की अद्वैताचार्य हे स्वतः महाविष्णू आणि सदाशिवजीचे अवतार आहेत. तर अद्वैताचार्य या प्रसंगामध्ये सांगतायत की ज्यावेळी एखादा व्यक्ती हा भगवान शिवजींचा सन्मान करतो परंतु भगवान विष्णूंचा सन्मान करत नाही, असा व्यक्तीचा देखील काय होतो, सर्वनाश होतो. तर याचं वर्णन या ठिकाणी करताना सुदक्षिणा नावाचा एक काशीराजाचा पुत्र असतो त्याच्या कथेचं वर्णन या ठिकाणी अद्वैताचार्य करतात. तर अद्वैताचार्य सांगतायत की मुई नाही बोलो येई वेदेर बारखान, सुदक्षिण मरण तहार परमान. तर हे मी बोलत नाही तर हे वेदांनीच कथन केले आहे, सुदक्षिणाचा मृत्यू याचे एक प्रमाण आहे. आता सुदक्षिणाचा मृत्यू कसा झाला याचं वर्णन या ठिकाणी केलेलं आहे. सुदक्षिण नाम काशी राजेर नंदन, महासमाधीये शिव कैला आराधन. काशीराजाच्या सुदक्षिण नावाच्या पुत्राने महासमाधीद्वारे भगवान शिवजींची आराधना केली होती. परम संतोषे शिव बोले मागवर, पायीवे अभिष्ट अभिचार यज्ञ कर. श्री शंकर आता सुदक्षिणला म्हणाले की तुला कोणता वर पाहिजे तो मागू शकतो, पण त्याच्यासाठी तुला अभिचार नावाचं यज्ञ करावा लागेल, त्याद्वारे तुला काय होईल, अभिषेक सिद्धी प्राप्त होईल. विष्णू भक्त प्रति यदी कर अपमान, तबे सी यज्ञ तोर लैव पुराण. पुढे भगवान शिवजी सांगतात की परंतु विष्णू भक्ताचा अपमान करशील तर हाच यज्ञ तुझ्या प्राणाचं रक्षण करू शकणार नाही, तुझा निश्चितपणे त्या ठिकाणी घात होऊ शकेल. शिव कहिलेन व्याजे से इहाना भुजे, शिवाज्ञाय अभिचार यज्ञ गिया भजे. श्री शिवजींच्या बोलण्यातले मर्म त्याला समजले नाही आणि त्याने अभिचार यज्ञ संपन्न केला आणि शिवाज्ञाचे ज्ञान त्याला राहिले नाही. आता यांनी हा यज्ञ का केलेला होता? कारण जो काशीराज आहे, काशीराजचा वध हा भगवान श्रीकृष्णाने केलेला होता आणि त्याचा बदला घेण्यासाठी सुदक्षिणाने काय केलं होता? हा यज्ञ केलेला होता, जेणेकरून तो भगवान श्रीकृष्णांचा बदला घेईल, द्वारकावासींचा बदला घेईल. तर त्याच्यासाठी त्यांनी भगवान शिवजींची आराधना केली आणि भगवान शिवजी या ठिकाणी सुदक्षिणाला या प्रकार वर्णन करून सांगतात की जर तू विष्णू भक्तांचा या प्रकारे अपराध करशील तर तुला ही सिद्धी मदत करणार नाही. पुढं वर्णन केलेला यज्ञ हे ते उठे एक महाभयंकर, तीन कर चरण त्रिशिर उपधर. यज्ञातून एक महाभयंकर पुरुष प्रकटला आणि त्याला तीन हात, तीन पाय आणि तीन डोकी होती. म्हणजे एक भयानक राक्षस निर्माण झाला. जसं दुर्वासा मुनीने आपल्या जेठेमधून ही जी कृत्य उत्पन्न केली होती, त्याच प्रकारे या सुदक्षिणाच्या यज्ञामधून हा त्रिशीर नावाचा एक राक्षस प्रकट झाला. तालजंघ परमान बोले वरमाग, राजा बोले द्वारका पोडाई महाभाग. मांड्या ताल वृक्षासमान होत्या. तो म्हणाला वरमाग, राजा म्हणाला हे महाभाग द्वारका नगरी जाळून टाक. तर सुदक्षिणांनी काय केला की या ठिकाणी आदेश दिलेला आहे या त्रिशिराला की जा आणि द्वारका नगरी काय कर, जाळून टाक. शून्या दुःखील हैला महाशैव मूर्ती, बुझिलेन इहार इच्छाय नाही पूर्ती. हे ऐकून त्या महाशैव मूर्तीला अतिशय दुःख झाले. म्हणजे जो त्रिशीर प्रकट झाला होता त्याला पण दुःख झालं या गोष्टीचं. तो मनात समजून चुकला की याची ही इच्छा पूर्ण होऊ शकणार नाही, मी द्वारका नगरीला जाऊन भस्म करू शकणार नाही. अनुरोधे गेला मात्र द्वारकार पाशे, द्वारका रक्षक चक्र खेदाडिये असे. तरीही राजाच्या इच्छेप्रमाणे तो द्वारकेच्या निकट गेला तेव्हा तेथील रक्षक सुदर्शन त्याच्यावर चालून आले आणि त्यास पळवून लावले. तर द्वारकेचं रक्षण नेहमी सुदर्शन चक्र करत असत. जसं अंबरीश महाराजांचं या ठिकाणी सुदर्शन रक्षण करत आहे तसं द्वारकेचं रक्षण त्या ठिकाणी सुदर्शन करत होतं. त्या सुदर्शननी काय केलं? त्यांना पळवून लावलं. पलाईले ना एडाई सुदर्शन स्थाने, महाशैव पडी बोले चक्रेर चरणे. सुदर्शनापासून आपण आता वाचू शकत नाही हे पळताना त्याच्या लक्षात आले, त्यावेळी त्यांनी सुदर्शनाचे पाय धरले. म्हणजे हा जो त्रिशीर आहे त्याने या सुदर्शनचे चरण पकडले. चरण पकडल्यानंतर ज्यारे पलाई ते नाही पारिल दुर्वासा, नारिल राखी ते अज भव दिगवासा. हा जो त्रिशीर आहे तो बोलू लागलेला आहे. ज्यापासून दुर्वास मुनी वाचू शकले नाहीत, ब्रह्माजी विष्णू आणि शिवजीही त्याचं रक्षण करू शकले नाहीत, तर ते माझं कसं काय रक्षण करेल. हे न महावैष्णव तेजर स्थाने मुळी, कोथा पलाई व प्रभू जे करी सतुई. असे महावैष्णव तेज आपण पाहत आपण आहात, तुम्हापासून पळून जाऊन वाचणे अशक्य आहे. हे प्रभू आपल्या इच्छेप्रमाणे करावे. तर हे जे त्रिशीर आहे तो या सुदर्शनची शरणागती घेतोय. जय जय प्रभू मोर सुदर्शन नाम, द्वितीय शंकर तेज जय कृष्ण धाम. हे सुदर्शन नामधारी माझे प्रभू, हे शंकरांचे द्वितीय तेजरूप, हे श्रीकृष्ण तेजस्वरूपा तुमचा जय जयकार असो. तर हा जो त्रिशीर आहे तो सुदर्शनचं गुणगान करू लागलेला या ठिकाणी. जय महाचक्र जय वैष्णव प्रधान, जय दुष्ट भयंकर जय शिष्टत्राण. जय महाचक्र जय वैष्णव प्रधान, हे दुष्टांच्या मनात धडकी भरवणारे प्रभू, हे सज्जनांचे रक्षक तुमचा जय असो. स्तुतीशुनी संतोषे बलिल सुदर्शन, पोड गिया यथा आचे राजार नंदन. स्तुती ऐकून सुदर्शन संतोषले व म्हणाले, जिथे राजाचा पुत्र आहे तिथे जाऊन त्या जाळून टाक. तर सुदर्शनने आज्ञा काय दिली त्रिशिराला की ज्याने तुला या ठिकाणी पाठवलेला आहे द्वारका नगरीचा विध्वंस करण्यासाठी त्याच्याकडेच जा आणि त्यालाच काय कर, तू जाळून भस्म कर. तर या ठिकाणी आपण पाहतोय की ज्यावेळी एखादा व्यक्ती हा वैष्णव अपराधी म्हणतो आणि वैष्णवाचाच विनाश करण्याचा प्रयत्न करतो त्यावेळी ज्याने ती कृत्य पाठवलेली आहे त्याचाच विनाश होणं हे निश्चित होतं. तर एखाद्या हरिभक्ताप्रती एखादा व्यक्ती ज्यावेळी अपराध करतो किंवा त्याला ठार करण्याचा प्रयत्न करतो त्यावेळी ज्यांनी हा विचार केलेला आहे त्याचाच विनाश निश्चितपणे जवळ आलेला असतो. तर या प्रकारे जर हरिभक्तांना मारण्याचा प्रयत्न करत असेल कोणी तर त्याचा विनाश हा निश्चित आहे. त्यानंतर दुसरा अपराध आहे तो म्हणजे द्वेष्टी. एखादा व्यक्ती जर भक्तांचा द्वेष करत असेल तर त्याचाही विनाश निश्चित आहे. आपल्याला ही कथा माहिती आहे, गोपाल चापलने श्रीवास ठाकुरांच्या प्रती अपराध करण्याचा प्रयत्न केला. घरासमोर दुर्गापूजे सर्व साहित्य ठेवलं आणि साहित्य ठेवल्यानंतर ज्यावेळी ही माहिती गौरामहापुरांना समजली त्यावेळी गौरामहापुरांना म्हटले की तुला करोडो जन्मांसाठी नरकामध्ये सडत राहावं लागेल. तर गोपाल चापलने ज्यावेळी हा अपराध केला त्यावेळी गौरामहापुरू म्हटले की मी तुझा उद्धार करणार नाही, करोडो जन्म तुला काय व्हावं लागेल, नरकामध्ये पडून राहावं लागेल. तर हा एक प्रकारचा द्वेष आहे, द्वेषातून निर्माण झालेला अपराध आहे. तिसरा आहे तो म्हणजे निंदंती. ज्यावेळी एखादा व्यक्ती हरिभक्ताची निंदा करतो किंवा त्यांना प्रणाम करत नाही त्याच्याविषयी देखील वर्णन केलेलं आहे चैतन्य चरितामृतमध्ये. आपण हा प्रसंग पाहतो की ज्यावेळी गुणार्णव मिश्र यांना मिनिकेतन रामदास भेटण्यासाठी येतात, नाही हा निंदंतीमध्ये हा प्रसंग नाही येत, निंदंतीमध्ये प्रजापती दक्षचं उदाहरण येतं. प्रजापती दक्षनी कशा प्रकारे भगवान शिवजींची निंदा करण्याचा प्रयत्न केला. तर ज्यावेळी आपण पाहतो की भगवान शिवजी हे ध्यानस्थ बसलेले असतात त्यावेळी प्रजापती दक्ष येऊन भगवान शिवजींची निंदा करण्याचा प्रयत्न करतात आणि निंदा केल्यानंतर भगवान शिवजी शांतपणे ती सभा सोडून निघून जातात. निघून गेल्यानंतर पुढे आपण पाहतो भविष्यामध्ये प्रजापती दक्षनी केलेल्या निंदेचा परिणाम पुढे काय होतो. तर पुढं भगवान शिवजींच्याच शरीरामधून प्रकट झालेला जो वीरभद्र असतो त्या वीरभद्राच्या द्वारे प्रजापती दक्षचं मस्तक धडापासून वेगळं होतं आणि या दक्षला त्या ठिकाणी बकऱ्याचं डोकं मिळतं. तर ज्यावेळी व्यक्ती वैष्णवांची निंदा करतो त्यावेळी त्याचा परिणाम काय मिळतो ते या प्रसंगामध्ये आपल्याला पाहायला मिळतं. त्यानंतर चौथा क्रोधती आहे, क्रोधती आपण याची चर्चा या ठिकाणी केलेलीच आहे, दुर्वासा मुनींचं हे उदाहरण आहे. त्याच्यानंतर पाचवा आहे तो म्हणजे न वंदंती आणि सहावा आहे न हर्षती. वंदंती आणि न हर्षती याच्याविषयी उदाहरण आहे ते म्हणजे गुणार्णव मिश्रांचं. तर गुणार्णव मिश्र हे गौरांग महापुरूंचे पार्षद असतात आणि त्यांना भेटण्यासाठी मिनिकेतन रामदास येतात. तर मिनिकेतन रामदास हे नित्यानप्रूंचे पार्षद असतात आणि नित्यानप्रूंचं जे चरित्र आहे ते जर आपण चैतन्य भागवत मध्ये चैतन्य चरितामृतमध्ये वाचलं तर कधी कधी आपल्याला असं वाटतं की नित्यानप्रूंचं चरित्र ऐकल्यानंतर असं वाटतं की नित्यानप्रू हे खरंच वैष्णव आहेत का. कधी कधी मनामध्ये अशी शंका निर्माण होऊ शकते आणि अशी शंका गुणार्णव मिश्रांच्या मनामध्ये निर्माण झालेली होती. त्यामुळे गुणार्णव मिश्रांना नित्यानप्रूंच्या प्रति मनामध्ये आदर नव्हता. गौरा महापुरूंच्या प्रति आदर होता परंतु नित्यानप्रूंच्या चरणी त्यांना कुठल्याही प्रकारचा आदर नव्हता. आणि हे जे गुणार्णव मिश्र होते हे कृष्णदास कविराज गोस्वामींचे बंधू होते पण तरी सुद्धा गुणार्णव मिश्रांच्या मनामध्ये नित्यानप्रूंच्या चरणी एक अपराधी भाव निर्माण झालेला होता. आणि अशा गुणार्णव मिश्रांना एक दिवस मिनिकेतन रामदास भेटायला येतात आणि हे जे मिनिकेतन रामदास असतात हे नित्यानप्रूंचे अतिशय निकटचे पार्षद असतात. आणि ज्यावेळी मिनिकेतन रामदास येतात, मिनिकेतन रामदास आल्यानंतर गुणार्णव मिश्र या भक्तांचं उठून स्वागत करत नाहीत, त्यांना प्रणाम करत नाहीत आणि आल्यानंतर स्मित हास्य पण करत नाहीत. आणि हे पाहिल्यानंतर मिनिकेतन रामदास अतिशय निराश होतात, पाहतात की अरे हा माझा कुठल्याही प्रकारे सन्मान करत नाही आणि स्मित हास्य पण करत नाही. आपण पाहतो ना की एखादा भक्त आल्यावर कमीत कमी आपण हरिबोल तरी म्हणतो, आहे की नाही. जर आपण हरिबोल म्हटलं समोरच्या भक्ताने हरिबोल पण म्हटलं नाही तर आपल्याला कसं वाटेल, काहीतरी गडबड वाटेल. तसं मिनिकेतन रामदासांच्या मनामध्ये गुणार्णव मिश्रांच्या प्रति असे विचार आले की यांच्या मनामध्ये काहीतरी शंका आहे. मिनिकेतन रामदास तिथून लगेच निघून जातात. निघून गेल्यानंतर लगेच नित्यानप्रू हे कृष्णदास कविराज गोस्वामींच्या स्वप्नामध्ये येतात आणि स्वप्नामध्ये आल्यानंतर कृष्णदास कविराज गोस्वामींना सांगतात की तुझा जो बंधू आहे गुणार्णव मिश्र याचा सर्वनाश झालेला आहे, हा आध्यात्मिक जीवनामध्ये प्रगती करू शकत नाही, आध्यात्मिक जीवन हे पूर्णपणे नष्ट झालेलं आहे, तू त्याचा संघ सोडून निघून जा आणि वृंदावनामध्ये जाऊन चैतन्य चरितामृत या ग्रंथाचं लिखाण कर. तर नित्यानप्रूने असा आदेश दिल्यानंतर कृष्णदास कविराज गोस्वामी ते स्थान सोडतात आणि सरळ वृंदावनाला जातात. तर या प्रसंगावरून आपल्याला पाहायला मिळतं की जरी आपण गौरा महापुरूंच्या निकट राहत असलो, गौरा महापुरूंची हरिभक्ती करत असलो, गौरा महापुरू आपल्याबरोबर जरी बोलत असले, तरी पण जर आपण नित्यानप्रूंच्या चरणी अपराध करत असू किंवा नित्यानप्रूंच्या भक्तांप्रती अपराध करत असू तरी देखील आपण आध्यात्मिक जीवनामध्ये प्रगती करू शकणार नाही. तर या प्रकारे हे सहा प्रकारे या ठिकाणी वैष्णव अपराधाचे वर्णन केलेले आहेत. तर हे सर्व अपराध आहेत हे स्थूल स्तरावरचे आहेत पण सूक्ष्म स्तरावरचे जे अपराध आहेत ज्यावेळी आपण आपल्या मनामध्येच एखाद्या भक्ताप्रती कधी वाईट चिंतन करतो तर तो अपराध सुद्धा काय होऊ शकतो, आपल्याला लागू शकतो आणि त्या अपराधामुळे सुद्धा आपण आपल्या आध्यात्मिक जीवनामध्ये प्रगती करू शकत नाही. तर मी एकदा भक्तितीर्थ महाराजांचं एक पुस्तक वाचत होतो, ऑब्स्टॅकल्स इन स्पिरिच्युअल पाथ. तर त्या पुस्तकामध्ये एक सुंदर कथा वर्णन केलेली आहे. तर त्या कथेमध्ये त्यांनी सांगितलेलं आहे की महाभारताच्या काळामध्ये ज्यावेळी पांडवांनी सर्व युद्ध जिंकलं आणि युद्ध जिंकल्यानंतर युधिष्ठिर महाराजांना राजसूय यज्ञ करायचा असतो आणि हा यज्ञ करायचा असताना त्या यज्ञाच्या समारंभामध्ये मध्यभागी एक घंटा बांधलेली असते आणि यज्ञाचा आरंभ कधी करायचा तर ज्यावेळी ती घंटा मनानी वाजायला सुरुवात होईल त्यावेळी त्या यज्ञाला आरंभ करायचा होता. असा तो यज्ञाचा नियम होता. आणि मग या यज्ञ समारंभामध्ये सर्व ब्राह्मणांना आमंत्रित केलेलं असतं, सर्व ऋषी मुनी साधू संत आमंत्रित केलेले असतात, सर्व देवी देवता सुद्धा त्या ठिकाणी आमंत्रित केलेले असतात आणि सर्व यज्ञाची जी पूर्वतयारी असते ती त्या ठिकाणी झालेली असते. ज्या काही आहुत्या यज्ञामध्ये अर्पण करायच्या असतात त्या सर्व गोष्टी त्या ठिकाणी आणलेल्या असतात आणि सर्व गोष्टी त्या ठिकाणी आल्यानंतर मग आता पांडव वाट बघतात की घंटा वाजेल. आता सर्व तयारी झाल्यानंतर घंटा ही मनानी वाजली पाहिजे परंतु घंटा वाजायला तयार नसते आणि मग सर्व पांडवांना आश्चर्य वाटतं की घंटा का वाजत नाही. त्यावेळी सर्व पांडव एकत्र होतात आणि भगवान श्रीकृष्णाच्याकडे जातात आणि म्हणतात की भगवंता घंटा का वाजत नाही, काय समस्या आहे, सर्व गोष्टींची जर पूर्तता आम्ही या ठिकाणी केलेली आहे घंटा वाजण्याचं न वाजण्याचं कारण काय. त्यावेळी भगवान श्रीकृष्ण पाहतात की अरे सर्व गोष्टींची तयारी तुम्ही केलेली आहे घंटा का वाजत नाही. मग भगवंत थोडस ध्यान लावतात आणि ध्यान लावल्यानंतर भगवंतांना एक गोष्ट अगदी प्रकर्षाने दिसते, ती म्हणजे कोणती तर पांडवांच्या राज्यामध्ये एका दूरच्या खेड्यामध्ये एक ब्राह्मण असतो आणि त्या ब्राह्मणाला पांडवांनी आमंत्रण दिलेलं नसतं. भगवान म्हणतात की जा अमुक अमुक या खेड्यामध्ये हा ब्राह्मण आहे, त्या ब्राह्मणाला तुम्ही घेऊन या, त्याला यथेष्ट भोजन खाऊ घाला आणि मग ही घंटा वाजेल. असं म्हटल्यानंतर अर्जुन रथावरती आरूढ होतो आणि त्या ब्राह्मणाचा शोध घेण्यासाठी त्या गावामध्ये जातो. गेल्यानंतर गावामध्ये गेल्यानंतर एका कुटीमध्ये हा ब्राह्मण राहत असतो, अतिशय साधारण साधं जीवन तो जगत असतो. अर्जुन गेल्यानंतर त्या ब्राह्मणाला सर्व प्रसंग वर्णन करून सांगतो आणि तो ब्राह्मण रथामध्ये बसतो आणि तयार होतो यायला आणि आल्यानंतर हा ब्राह्मण पहिल्यांदा याला राजमहालामध्ये घेऊन जातात आणि गेल्यानंतर द्रौपदीने या ब्राह्मणासाठी सुंदर भोजनाची व्यवस्था केलेली असते आणि वेगवेगळ्या प्रकारचं 56 प्रकारचे व्यंजन बनवलेले असतात आणि सुंदर ताट बनवलेलं असतं आणि हा ब्राह्मण ते ताट घेऊन भोजनासाठी बसतो. द्रौपदी स्वतः त्याला त्या ठिकाणी भोजन वाढत असते आणि वाढत असताना सर्व ताटामध्ये जी व्यंजनं एकदम व्यवस्थित ठेवलेली असतात, हा ब्राह्मण थोडा गावाकडचा असल्यामुळं त्याला माहीत नसतं की हे कसं खायचं. आणि मग त्यांनी त्या ताटामधली सगळी व्यंजनं एकत्र केली, मग गुलाबजाम असेल, रसमलई असेल, संदेश असेल, पुलाव असेल, साधा भात, मसाला भात आणि सगळे आयटम एकत्र केले. त्यांनी गोपाळ कला केला एकत्र आणि तो सर्व खाऊ लागला आणि द्रौपदीला अतिशय वाईट वाटलं. द्रौपदी विचार करू लागले की अरे मी एवढं सुंदर भोजन यासाठी बनवलं होतं आणि यांनी सर्व एकत्र केलेलं आहे आणि एकत्र करून तो मस्तपैकी खात होता. आणि द्रौपदीच्या मनामध्ये थोडीशी शंका आली की हा ब्राह्मण असा कसा काय भोजन करतोय. ब्राह्मणाचं भोजन झालं. भोजन झाल्यानंतर ब्राह्मण हा अर्जुनाला म्हटला की आता मला भगवान श्रीकृष्णाचं दर्शन करायचं. ब्राह्मणाला त्या यज्ञाविषयी काय घेणं देणं नव्हतं. तो म्हटला की भगवान श्रीकृष्णां दर्शन मिळताना म्हणून मी आलेलो आहे खऱ्या अर्थात. भगवान श्रीकृष्णां दर्शन केलं, यज्ञाची सर्व तयारी पाहिली आणि ब्राह्मण म्हटला की आता मी निघतो आणि ब्राह्मण निघाला आपल्या घराकडे. निघाला आपल्या घरी पोहोचला पण इकडे घंटा वाजायला काय तयार नव्हती आणि सर्व पांडव विचार करू लागले की अरे घंटा का वाजत नाही. पुन्हा सगळे पांडव भगवान श्रीकृष्णांच्याकडे गेले आणि म्हटले की भगवंता घंटा का वाजत नाही, काय समस्या आहे. असं म्हटल्यानंतर आता कोणती समस्या निर्माण झाली आहे. पुन्हा भगवान श्रीकृष्णांनी ध्यानधारणा केली आणि ध्यानामध्ये भगवंतांना लक्षात आलं की या ब्राह्मणाप्रती तुमच्यापैकी कोणीतरी मानसिक अपराध केलेला आहे आणि त्याच्यामुळे हे घंटा वाजत नाही. आणि मग युधिष्ठिर महाराजांना थोडस टेन्शन येते की अरे कुणी आता अपराध केला. आणि मग युधिष्ठिर महाराज सगळ्यांना विचारू लागतात, म्हणतात की अर्जुना तू काय अपराध केलास का येताना ब्राह्मणाबरोबर. भीमाला विचारतात, नकुल, सहदेव या सगळ्यांना विचारतात आणि सगळ्यांना विचारल्यानंतर मग शेवटी द्रौपदीकडे जातात आणि द्रौपदीकडे गेल्यानंतर द्रौपदीला विचारतात की तू काय या ब्राह्मणाप्रती अपराध केलास का. तर द्रौपदी म्हटली की अपराध असा काही मोठा केला नाही, परंतु ज्यावेळी मी त्या ब्राह्मणाला भोजन वाढत होते त्यावेळी भोजन वाढत असताना मी एवढे सुंदर आयटम बनवले होते, पण त्या ब्राह्मणाने सगळे एकत्र करून खायला सुरुवात केल्यामुळे माझ्या मनामध्ये थोडीशी एक वेगळी भावना निर्माण झाली ब्राह्मणाप्रती. त्यावेळी भगवान श्रीकृष्ण म्हटले की द्रौपदीने त्या ब्राह्मणाप्रती मनामध्ये काय केलेलं आहे, अपराध केलेला आहे, जा आणि परत त्या ब्राह्मणाला घेऊन या, परत भोजन बनवा, चांगलं खाऊ पिऊ घाला, त्याच्याप्रती कुठलाही मनामध्ये पण अपराध करू नका, मगच ही घंटा वाजेल, तोपर्यंत घंटा वाजणार नाही. मग पुन्हा अर्जुनाला पाठवलं जातं, पुन्हा त्या ब्राह्मणाला आणलं जातं, ब्राह्मणाला पुन्हा खाऊ पिऊ घातलं जातं, पुन्हा ब्राह्मण भगवान श्रीकृष्णांना दर्शन करतो, यज्ञात दर्शन करतो, आणि मग ती घंटा वाजते. आता कथा सांगण्याचं तात्पर्य हे की एखाद्या भक्ताप्रती आपण मनामध्ये जरी आपण एखाद्या भक्ताप्रती वाईट विचार करत असू, त्याची निंदा करत असू, तर आपण कधीही हरिनामामधली रुची प्राप्त करू शकणार नाही. तर हे अतिशय सूक्ष्म स्तरावरती आहे. जसजसं आपण नामस्मरण ध्यानपूर्वक करत राहू तसतसं हळूहळू या गोष्टींची आपल्याला अनुभूती येऊ शकते. असं अपराधाच्या स्तरावरती ही अनुभूती आपल्याला येणार नाही, कारण एवढे आपण अपराध करत आहोत पावलं पावली, तर हा अनुभव आपल्यासाठी खूप दूरचा आहे. जर आपण स्थूल स्तरावरचे अपराध रोज करत असू तर हा अपराध आपल्याला होतो हे लक्षातच येणार नाही कधी. पण जर आपण हे सहा प्रकारचे अपराध आहेत या अपराधापासून मुक्त व्हायचा प्रयत्न करू लागलो, तर मग हळूहळू आपल्याला लक्षात येईल की अरे नाही, आपण मनामध्ये या भक्ताप्रती असा विचार करतो, या भक्ताप्रती असा विचार करतोय. ही जी भावना आहे मनामध्ये येणारी, ही भावना तोपर्यंत दूर होणार नाही जोपर्यंत हे सहा प्रकारचे अपराध आपले निघून जाणार नाहीत. तर या प्रकारे या तात्पर्याचं सार हेच आहे की आपण या अपराधी भावनेपासून जास्तीत जास्त दूर राहण्याचा प्रयत्न केला पाहिजे. आणि दूर राहायचं असेल तर आपल्याला सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे काय, तर जे नामसंकीर्तन आपण करतोय ते आपण व्यवस्थित आणि काळजीपूर्वकत्या करण्याचा नियमितपणे प्रयत्न केला पाहिजे, तरच आपण या अपराधी भावनेपासून मुक्त होऊ शकतो. हरे कृष्ण. तर वेळ बराच झालेला आहे, काही शंका प्रश्न आहेत का कोणाला? तर प्रभूजींचा प्रश्न असा आहे की एखाद्या हरिभक्तानी जर एखादी गडबड केलेली असेल तर त्याला पूर्वी राजे लोक हे मृत्यूदंडाची शिक्षा द्यायचे, तर अशा वैष्णवांना किंवा हरिभक्तांना मृत्यूदंडाची शिक्षा दिली जायची का? बरोबर ना, असाच प्रश्न आहे. तर याच्यामध्ये आपण मांडवे मुनींचं उदाहरण पाहतो. मांडवे मुनींना सुद्धा या प्रकारे ही शिक्षा द्यायचा प्रयत्न केलेला होता. जर या प्रकारे जघन्य कृत्य एखादा हरिभक्त करत असेल तर राजाच्या नियमामध्ये जर बसत असेल तर त्याला ती शिक्षा दिली जाऊ शकते. मी याच्यावरती जास्ती काय एक्सप्लेनेशन करू शकत नाही, परंतु जर त्या प्रकारे कृत्य केलेलं असेल तर योग्य दंड देणं गरजेचं आहे. पण तशा प्रकारचं कृत्य पण केलेलं असलं पाहिजे. ठीक आहे. हा तर सुंदर प्रश्न आहे. प्रभूजी विचारलेला आहे की आपण जर एखादा जाणीवपूर्वक अपराध करत असू तर तो अपराध गणला जातो, परंतु योगायोगाने मनामध्ये अशा गोष्टी येतात तर त्याच्याविषयी कसं काय आपण गृहित धरू शकतो की हा अपराध आहे? तर सगळ्यात महत्वाची गोष्ट, पहिली स्टेप अशी आपण ठेवली पाहिजे की जाणीवपूर्वक आपण अपराध करायचा नाही. ही पहिली स्टेप. आपण जर जाणीवपूर्वक अपराध करत असू तर निश्चितपणे त्याचे परिणाम आपल्याला येणार आहेत, जसं की गोपाल जापालनी जाणीवपूर्वक अपराध केलेला होता. बरोबर आहे. तर जाणीवपूर्वक अपराध हा करायचा नाही, ही आपण पहिली स्टेप पालन केली पाहिजे. दुसरी गोष्ट, योगायोगाने आपल्या हातून अपराध घडत असतील तर अशा अपराधामधून आपलं रक्षण होऊ शकतं, भगवंत आपलं रक्षण करू शकतात. तर याच्यामधून आपण एक शिकू शकतो की अपराध आपल्या हातून घडत आहेत, तर हे अपराध घडत असताना आपण याच्यामध्ये पहिली गोष्ट की भगवंतांकडे प्रार्थना केली पाहिजे. जर आपण स्वतःहून ठरवलं की नाही की मी कुठलाही अपराध करणार नाही, तुम्ही स्वतः ठरवलेलं आहे, तर तुम्ही ज्या दिवशी ठरवलं की नाही त्या दिवशी तुम्ही 10 अपराध करणार. कारण काय? तर कारण तुम्ही ठरवलंय ना, तुम्ही भगवंतावर आश्रित आहे का? नाही. तर पहिली स्टेप आपण ठरवायची आहे, आपण प्रयत्न करायचा की मी अपराध करणार नाही. आणि दुसरी स्टेप आहे की भगवंतावर आपण आश्रित पण राहिलं पाहिजे, भगवंताकडे आपण सारखी प्रार्थना पण केली पाहिजे. भगवंता मी ठरवलेलं आहे परंतु माझ्या हातात नाहीये अपराध होणं न होणं, पण मला तुम्ही मदत करा, मग निश्चितपणे आपल्याला मदत मिळणार आहे. तर ही एक स्टेप आहे. आणि योगायोगाने मनामध्ये ज्या काही गोष्टी घडतात, अपराध होतात, तर या अपराधापासून भगवंत आपलं रक्षण करतील. जसं आपण इथे पाहतो की द्रौपदीचं रक्षण केलं, 5 पांडवांचं रक्षण केलं, भगवंताने सांगितलं की जा पुन्हा त्या ब्राह्मणाला बोलवून आणा, कारण मनामध्ये तुम्ही काय केलं, अपराध केलेला आहे. तर या अपराधामधून आपलं रक्षण होऊ शकतं. यावेळेला आपण भगवंतांची प्रार्थना केली पाहिजे आणि भगवंतांचा आपण आश्रय घेतला पाहिजे, मदत घेतली पाहिजे. तर मग आपण या अपराधापासून सुद्धा हळूहळू काय होऊ शकतो, मुक्त होऊ शकतो. पण आपण स्वतः आपण ठरवलं की नाही मी अपराध करणार नाही, मी मनामध्ये पण अपराध करणार नाही, तर आपण अपराध करत राहणार, आपण करणार अपराध. पण जर आपण भगवंतांचा आश्रय घेतला तर मग मात्र आपली सुटका निश्चितपणे होऊ शकते याच्यामधनं. ठीक आहे. हा, आता ह्याच्यामध्ये प्रश्न असा आहे की एखादा भक्त मंदिरामध्ये आलेला आहे आणि आपण कोणत्या तरी सेवेमध्ये संलग्न आहोत आणि एखादा भक्त आलेला त्याला आपण प्रणाम केला नाही, तर हा अपराध आहे का? तर ह्याच्यामध्ये अपराध कसा होऊ शकतो, आता तुम्ही सेवा करत आहात, तुमच्या ओळखीचा एक भक्त आलेला आहे आणि तो तुम्हाला हरिबोल हरे कृष्णा प्रभूजी करतोय आणि तुम्ही मात्र वातीच बनवत बसलेले समजलं, तुम्ही त्याच्याकडे लक्ष देत नाही, तर तो अपराध आहे. तर तुम्ही फुलमाळा बनवत आहात किंवा भाजी कटिंग करत आहात, वाती बनवत आहात, तर प्रभूजी हरे कृष्ण हरे बोल म्हणून त्याचं पण स्वागत आपण केलं पाहिजे, स्मितहास्य केलं पाहिजे, तर या प्रकारे आपण आदान प्रदान केलं पाहिजे. आता सपोज आता याच्यामध्ये एखादा नवीन भक्त आहे, तुमच्या परिचयाचा नाही, पण तो तुम्हाला हरिबोल करतो, तर त्याचं पण या प्रकारे आपण काय केलं पाहिजे, आदर सत्कार केला पाहिजे, सन्मान केला पाहिजे, स्मितहास्य केलं पाहिजे. आणि अनोळखी व्यक्ती आहे परंतु त्यांनी तुम्हाला काय हरिबोल हरे कृष्णा केलेलं नाही, तो मंदिरामध्ये आला सरळ भगवंताकडे गेला, तर त्याला तुम्ही जाऊन हरिबोल पूर्वी हरिबोल पूर्वी आलेला आहे असंही करायची आवश्यकता नाही, कारण तो अनोळखी आहे, तो भगवंतांच्या दर्शनात चाललेला आहे, त्याला दर्शन करू देत. तर इथं थोडंसं आपण या प्रकारे एक एटिकेट्स आपण ठेवू शकतो आपले. ठीक आहे. हा, तर दोष न पाहता, हा, तर तुम्ही त्या भक्ताच्या सोबत राहणं गरजेचं आहे. जर तुम्ही त्या भक्ताच्या सोबत राहत असाल काही दिवसांपासून वर्षांपासून, तर तुम्ही रोज त्याच्या चांगल्या गुणांचं थोडं चिंतन केलं पाहिजे, चिंतन केलं पाहिजे, ते गुण स्मरणात ठेवले पाहिजेत. आणि घरी गेल्यानंतर तुम्ही त्याचं नाव आणि त्याच्याखाली त्याचे चांगले गुण लिहून ठेवले पाहिजेत. आणि मंदिरामध्ये येताना हा भक्त ह्या भक्ताचे हे चांगले गुण आहेत हे जर मंदिरामध्ये वाचून आला तर तुम्हाला त्याचे गुण दिसू शकतात. कारण आपला हा स्वभावच आहे, आपला स्वभावच आहे की दोष पाहणं. प्रत्येक जीवाचा स्वभाव आहे की दोष पाहणं. तर दोष पाहण्याची जी वृत्ती आहे ती सहजासहजी जाणार नाही, तर त्यासाठी आपल्याला जाणीवपूर्वक प्रयत्न करावा लागेल. जाणीवपूर्वक प्रयत्न म्हणजे की त्या भक्ताचे गुण आपल्याला शोधावे लागतील, तरच मग हे शक्य आहे की त्याच्यामध्ये चांगले गुण दिसणं. ठीक आहे. होय, तो पण अपराध गणला जाणार. तोही अपराध गणला जाणार, पण तो भक्त बनल्यानंतर आपण त्या भक्ताची भक्त बनल्यानंतर क्षमा मागितली पाहिजे. आपण उदाहरण पाहतो ना ध्रुव महाराजांचं मला वाटतंय, सुरुचीने अपराध केला ध्रुव महाराजांच्या प्रती. ध्रुव महाराज पुढे वैष्णव बनल्यानंतर त्या अपराधाचा परिणाम सुरुचीला पण भोगावा लागला आणि उत्तमला पण भोगावा लागला. तर म्हणून जे अभक्त आहेत त्यांच्याप्रती जरी आत्ता अपराध घडला पण पुढे ते भविष्यामध्ये वैष्णव बनले तर काय होणार आहे, त्याचा अपराधाचा परिणाम पण आपल्याला भोगावा लावू शकतो. भक्त बनल्यानंतर मग मात्र आपण त्याची क्षमा मागितली पाहिजे. हरे कृष्ण. अजून प्रश्न आहे. तर प्रोपा देखील तात्पर्यामध्ये वर्णन करतायत ध्रुव महाराजांच्या कथेमध्ये. गोपदी गुरु सांगतायत की त्याचा परिणाम हा भोगावा लागतो. हा नवदीपदी गुरु. हा होय. तर आता याच्यामध्ये सुद्धा आपण पाहतोय गुरु गोस्वामींनी अपराध केलेला नव्हता. तर हा जो अपराध आहे हा पण अपराध भगवान श्रीकृष्णाने स्वीकारलेला आहे. म्हणजे की भगवंतांनी विचार केला की अरे आता हा अपराध कसा घडलाय बघा, हा काय योगायोगाने पण घडलेला नाही किंवा. तर या प्रसंगामध्ये आपण पाहतो की भगवंत या पण अपराधाला स्वीकार करतात. तर म्हणून आपण किती सतर्क असलं पाहिजे. तर त्याच्यावरती मग लगेच उपाय म्हणून सनातन गोस्वामी रूप गोस्वामी सांगितलं की कोणत्या अपराधा भक्ताप्रती अपराध घडलेला आहे हे आपल्याला माहिती नाही. म्हणून आपण काय करूया, वृंदावनामध्ये एक भंडारा ठेवूया आणि त्या भंडारामध्ये सर्व भक्त येतील. त्या भक्तांना आपण काय करूया, भोजन खाऊ घालू आणि त्या भंडाऱ्यामध्ये तो भक्त आल्यानंतर आपल्याला कळेल की जर तो भक्त आला नाही तर त्या भक्ताप्रती अपराध घडलेले आहे. आणि सर्वांना भंडारा खाऊ घातल्यानंतर लक्षात आलं की एक भक्त त्या भोजनासाठी आला नाही, त्यावेळी रूप गोस्वामी जातात आणि त्या भक्ताची क्षमा मागतात. त्यावेळी तो भक्त घडलेले सर्व प्रसंग सांगतो की असं असं तुम्ही माझ्याप्रती हसलेला होता. तर तो भक्त अपंग होता, त्यांच्या समोरून चाललेला असतो. त्यावेळी त्याला असं वाटतं की रूप गोस्वामी माझ्याकडे बघूनच हसले की काय. परंतु रूप गोस्वामी हे भगवंतांच्या लीला पाहत असताना स्मितहास्य करत असतात. परंतु त्याला असं वाटतं की रूप गोस्वामी माझ्याकडे बघून हसले की काय. तर असा अपराध सुद्धा भगवंत काय करतायत, स्वीकारतात. त्याच्यामुळे आपण इतकं सतर्क असलं पाहिजे वैष्णव समुदायामध्ये राहत असताना. तरी आपल्याला याच्यामधून शिकायला मिळत. हरे कृष्ण. ग्रंथराज श्रीमद भागवतम की जय. श्री प्रभुपाद की जय.